श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात आपण 1 ते 10 श्लोकावर निरूपण पाहिलं आणि कुरुक्षेत्रामध्ये युद्धाची सुरुवात होत असताना दुर्योधनानी दोन्ही पक्षातील योद्ध्यांचे परिचय द्रोणाचार्यांना करून दिले। आता आज आपण 11 ते 21 अशी श्लोकसंख्या घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसेकरा। जया जिया उक्षेहिणी तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया। तेणे तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ। हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे धळ भारू आगवा साचू आमुचा। मग दुर्योधन सर्व सेनापतींना पुन्हा असे म्हणाला की आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा। ज्यांच्या ज्या औक्षिणी आल्या असतील त्यांनी त्या औक्षिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे विभागून द्यायच्या त्या द्याव्या आणि त्या महारथ्याने त्या औक्षिणीला आपल्या हुकूमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे। आता त्याही काळात पहा औक्षिणी छोटे छोटे दळ ज्याला आपण इन्फॅन्ट्रीज आज म्हणतो त्या इन्फॅन्ट्रीज म्हणजे त्या काळच्या औक्षिणी तुकड्या म्हणतो आपण आज। आणि नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर देखरेख करावी या भीष्माचेच फक्त संरक्षण करावे यांना माझ्याप्रमाणेच मानावे यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ आहे। जर भीष्माचार्य गेले तर आपण हारलो आमच्या सेनेची सर्व मदार या भीष्माचार्यावरच आहे। तस्य संयन्ययन हर्ष कुरु वृद्ध पितामहा सिंहनादं विनध्योर्च शंकं दद्मौ प्रतापवान। या राजा चिया बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू। तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यानातू प्रतिध्वनीन समातू उपजत असे। तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्यशंख भीष्मदेवे आस्फुरिला। ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधीर भूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया। धडधडित अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे। तेणे महाघोष गजरे दुमदुमिताती गिरी कंदरे तव दळा माजी रणतुळे आस्फुरिली। राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला खूप संतोष झाला। मग त्याने सिंहासारखी गर्जना केली। ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली। तिचा प्रतिध्वनी त्या गर्जनेचा प्रतिध्वनी आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला। तो प्रतिध्वनी उठत असतानाच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मदेवाने आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठाळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटू लागले. आणि त्यामुळे आकाश धडालले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरून कापू लागले. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून गेल्या आणि इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये वाजू लागलीत. रणवाद्यांचे आवाज सुरू झाले. तथ शंख्याश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैव्याभ्यहन्यन्तं सशब्दस्तुमूलो भवत् उदंड सैंद वाजते भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धाकळांसी भेरी निशाण मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुबटांचे आवेशे भुजा त्राहाटिती विसणैले हाका देती जेथ महामद भद्र जाती आवर्तिना तेथ भेडांची कवणी मातू कांचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंगनेगे एका उभयांची प्राण गेले चांगाचे दांत बैसले बिरुदांचे दादुले हिवतात्मी ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळ काळू वोळवलाजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळातू वर्तले काई हो का निजसार विजयाचे कीते भांडार महातेजाचे जेथ गारुडाचिये जावळीयेचे कातले चारही. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर आणि कर्कश स्वरात वाजू लागली की मी म्हणविरांनाही तो महाप्रलय वाटला. नौबती डंके ढोल शंख मोठ्या झांजा करणे आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. कित्येक योद्धे तर आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी त्वेषाने एकमेकांना युद्धात हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवर्तनासे झाले. अशा स्थितीत भ्याडांची तर गोष्टच कशाला पाहिजे. जे भेकाड होते भ्याड होते असे कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेले. पण प्रत्यक्ष यमास धाक पडला तो पायच धरीना. त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणविणारे नामांकित वीर थरथरा कापू लागले. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि आज प्रलय काळ येऊन ठेवला की काय असे देव त्या ब्रह्मदेवाजवळ येऊन म्हणू लागले. तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवाच्या सैन्यात काय घडले. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते, त्या रथात काय घडले ते पुढच्या श्लोकात पाहू.
ततश्वैतर्ययस्युक्ते महती स्यन्दने स्थितो माधवा पांडवाश्चैव दिव्यौ शङ्क्मौ पदत्मतु की पाखांचा मेरु जैसा रहुं वरु मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जया चेनी जेथ अश्ववाहकु आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णु ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी। देखा नवलतया प्रभुचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पार्थाचे करी तू असे। पायकू पाठी सी घातला आपण पुढा राहिला, तेने पांच जन्यू आस्फुरिला अवलिळाची।
ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता की जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच, त्या रथाचे वर्णन आहे बरं का। ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण होता, त्या रथाचे गुण काय वर्णावे। रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा प्रत्यक्ष अवतार असलेला वानर म्हणजे मारुती म्हणजे हनुमान होता, व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता। शारंगधर कोण होता? श्रीकृष्ण। श्रीकृष्णाला शारंगधर का म्हणतात? कारण श्रीकृष्ण जो धनुष्य वापरायचे त्या धनुष्याचं नाव शारंग होतं। पहा त्या प्रभूचे नवल पहा, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम पहा किती विलक्षण आहे। कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर असून सुद्धा अर्जुनाच्या सारथ्याचे काम करीत होता। आपल्या दासास पाठीश घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला। त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा प्रसिद्ध शंख अत्यंत लीलेने वाजविला।
पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयाः, पौंड्रम दद्भौ महाशंखम भीमकर्मा वृकोदराः। परीतो महाघोषु थोरु गाजत असे गहिरू, जैसा उदयला लोपी दिनकरु नक्षत्रांते। जैसे तूरबंबाणु भवते कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेणो केविते गेले तेथ। तैसाची देखे ये रे निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला। ते दोनी शब्द अचाट मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसे। तव भीमसेनु विसणैला जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू।
परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला। ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यांमध्ये जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ, तो त्या पांचजन्य शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळलेच नाही। त्याचप्रमाणे पहा नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला। ते दोन्ही अचाट आवाज म्हणजे पांचजन्य आणि देवदत्त या दोन्ही शंखांचे आवाज जेव्हा एकत्र मिळाले, तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले। इतक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला।
अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिराः, नकुला सहदेवस्य सुघोषम मणिपुष्पकौ। तो महाप्रलय जलधरू जैसा धड़धड़ीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरु आस्फुरितसे। नकुले सुघोषु सहदेवे मणिपुष्पकु, जीणे नादे अंतकु गजवजला ठाके।
आता त्यांचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला। इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा आपला शंख वाजविला, नकुलाने सुघोष तर सहदेवाने मणिपुष्पक या नावांचे शंख वाजविले, आणि त्या आवाजाने काळही गडबडून गेला.
काश्यश्य परमेश्वास शिखंडी च महारथा दृष्ट द्युम्नो विराटस्य सात्यकिश्चापराजिता द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशा पृथिवीपते सौभद्रश्च महाभावो शंखान दद्मु पृथक पृथक. तेथ भूपति होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपति देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू धृष्टद्युम्नो नृपनाथो शिखंडीहन विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निर्धाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भुमाराते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक दंडळित मेरू मांदारणांदोळित समुद्र जळ उसळत कैलासवेरी.
त्या युद्धभूमीवर द्रुपद द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशी राजा पहा, तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य सात्यकी राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी विराट इत्यादी मोठे मोठे राजे जे मुख्य शूर सैनिक होते त्यांनी सर्वांनी निरनिराळे असे आपले शंख एकसारखे वाजविण्यास आरंभ केला. त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष कुर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्याव्याच्या बेतात आले. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मांदार हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले आणि समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळी घेऊ लागल्या.
सघोषोधात राष्ट्राणां हृदयानी व्यदारयत नभश्य पृथिवी चैव तुमूलो व्यनुनादयन् पृथ्वी तळवलथो पाहत आकाश से आसूळत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐशी एकटाळी पिटिली सत्यलोकी दिहाची दीन थोकला जैसा प्रळय काळ मांडला तैसा हाहाकारू उठिला तिन्ही लोकी तवादी पुरुष विस्मितू म्हणे झणे होयपा अंतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमुतो म्हणोनी विश्व सावरले एरवी युगांत होते बोळवले जे महाशंख स्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आंतू सिंहलीला विदारितू तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया तो गाजत जव आईकती तव उभेची हिये घालिती एकमेकांते म्हणती सावध रे सावध.
पृथ्वी तळ उलटतो की काय आणि आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली देवांना निराधार स्थिती आली अशी ब्रह्मलोकांमध्ये एकच ओरड झाली. दिवसासच सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रळय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार उडाला. ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल, तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले, नाहीतर ज्या वेळेला कृष्ण इत्यादी यांनी सर्वांनी आपले दिव्य शंख वाजविले त्यावेळी प्रळयकाळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्यांची दाणादाण उडाली. हत्तीच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी पांगापांग करतो तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला आणि त्यातल्या त्यात ते एकमेकांना अरे सावध रहा, सावध रहा, अरे सावध रे सावध असे म्हणू लागले. मंडळी, आता इथे हे ऐकताना असं वाटतं की हे काही जास्त लिहिण्यात आलं आहे. इतका कधी काही आवाज होतो का की पृथ्वी दणाणून जाईल, सगळ्यांना कांठाळ्या पडतील, असं कधी होते का? तर फक्त थोडी कल्पना करा. आज आपण पाहतो लग्नामध्ये इकडे तिकडे आपण डीजे वाजवतो, डीजे. एक डीजे जेव्हा वाजतो तेव्हा आपल्या घराच्या खिडक्या थरथरायला लागतात, नको नकोसं होते. आता फक्त कल्पना करा की 100 डीजे जर वाजलेत आणि तिथे आपल्याला जर उभं केलं तर आपल्याला मूर्छा येणार नाही का? तिथून आपण पळ काढणार नाही का? मग तिथे तर लाखो सैन्य एकत्र आलेलं होतं, मग इतक्या मोठ्या सैन्यांमध्ये इतका तूरबंबाळ असा गोंधळ झाला असेल तर नक्कीच अशीच स्थिती निर्माण झाली असेल ना, अशी आपण कल्पना करू शकतो.
अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपी ध्वजाः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवाः तेथ बड़े प्रौढ़ी पुरते जे महारथी वीर होते तिही पुनरपी दणाते आवरिले मग सरीसपणे उठावले दुणवाटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवारका ते देखलिया अर्जुने संतोषे घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे.
त्या सैन्यांमध्ये पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले आणि दुप्पट जोराने असे उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झालेत. त्यावेळी प्रळयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एक सारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मांडला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले आणि मग तो पांडुपुत्र अर्जुन अत्यंत लीलेने आपला धनुष्य उचलून घेतो आणि पुढे काय म्हणतो.
ऋषिकेशं तदा वाक्य मीद महामहीपते अर्जुन वाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थाप्ययमेच्युत. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा.
त्यावेळी तो अर्जुन देवाला म्हणाला देवा आता चटकन रथ हाकल आणि इथून पुढे घेऊन चाल आणि तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. आणि मग अर्जुन पुढे काय म्हणेल हा भाग आपण उद्या पाहूया, आज आपण इथेच थांबू.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.